93.5 Red FM पे।
आला संग्राम आला
सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर नमस्कार, मी आहे संग्राम। संग्राम बोलतो पुणेकर खुलतो मध्ये। ट्रेन मधल्या ब्लँकेट याच्यावरती आपण खूप चर्चा केली। जाता जाता पुन्हा एकदा सांगतो की 110 रुपयाला, असं मी न्यूज मध्ये वाचलेलं आहे, ती ब्लँकेट तुम्ही विकत घेऊ शकता। म्हणजे 110 रुपये द्यायची आणि ती वापरायची आणि घरी घेऊन जायची, असं करू शकता। दॅट्स राईट सोनिया, त्याच्यामुळे फार काही टेन्शन घेण्याचं काही नाही। पण फक्त पॉईंट एवढाच होता की आपल्याला माहीतच नव्हतं, आपण गृहित धरलं होतं की एकदा आठवड्यातनं काय एक दिवसाआड रोज नाही तर ते धुवत असतील, पण महिन्यातनं किंवा 2 महिन्यातनं एकदा मच इज वे टू मच। एक खूप छान पॉइंट रेस केला हेमंत घोडकी आहे ना, त्याचं सगळं काही मी तुम्हाला ऐकू शकत नाही, पण तो म्हणाला की प्रॉब्लेम असाही आहे की आपण या वस्तू आपली स्वतःची ब्लँकेट असल्यासारखं वापरत नाही। लोक त्यांनी सगळं झाल्यानंतर सकाळी उतरायच्या आधी बॅग पुसतात, बूट पुसतात, आणि ते करणं आपण बंद केलं पाहिजे।
आय
कम्प्लिटली अग्री हेमंत, कारण ही नॅशनल प्रॉपर्टी आहे, पब्लिक प्रॉपर्टी म्हणजेच आपली प्रॉपर्टी आहे, आणि आपण तसाच जर त्याचा वापर केला तर बराच फरक पडू शकेल। बहरहाल सोनिया हॅज अ व्हेरी इम्पॉर्टंट अनाउन्समेंट फॉर यू।
संडेला एक
20 मार्च
प्रोग्राम 20 मार्चला आपण घेऊन येतोय। रेड एफ एम प्रेझेंट संडे स्वॅग विथ हार्डकोर। ही जी मुलगी आहे ही परफॉर्म करायला येते इथे या संडेला 7 वाजता कुठे, तर कोरिंथियन क्लब अँड रिसॉर्ट NIBA मॅनिक्सला। आणि भरपूर काय काय गाणी तिची म्हणणार आहे ती, भरपूर काय काय तिचं स्वॅग,
आणि ती हो ती परफॉर्मर खूप जबरदस्त आहे, तिला लाईव्ह बघण्यात वेगळीच मजा आहे।
आणि याचे पासेस
अर्थात तुम्ही जिंकू शकता। फॉर नाउ द स्टे ट्यून फॉर 3 तास नो त्रास विथ सोनिया।
अपना बनाने का
93.5 रेड एफएम
बजाते रहो।